दुष्काळ म्हणजेच फॅमिन, अन्नधान्याच्या प्रदीर्घ तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजेच दुष्काळ. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती उपासमार होऊन बहुसंख्य लोक कृश, क्षीण आणि कुपोषित होतात. मृत्यूदरात वाढ होते. जगात आजपर्यंत पडलेल्या दुष्काळाच्या नोंदीवरून असे दिसते की दुष्काळाचे प्रमुख कारण नैसर्गिक आहे. मात्र काही मानवी कृतींमुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. 19व्या शतकाच्या अगोदर पडलेल्या दुष्काळांची कारणं नैसर्गिक होती आणि दुष्काळग्रस्त प्रदेशांतील सर्व लोकांची सरसकट उपासमार होऊन मनुष्य, जनावरे व वित्त यांची हानी होत असे. आधुनिक काळात दुष्काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता कमी होते. पर्यावरणातील बदल, अवर्षण, अतिरिक्त पर्जन्य व पूर, पुरात पिके वाहून जाणं किंवा पिकांचे नुकसान होणं, तापमानातील बदल, वादळं, अकालिक थंड हवा, धुकं, पिकांवर पडणारी कीड व रोग, टोळधाड, उंदीर व घुशी इत्यादी प्राण्यांकडून होणारा पिकांचा नाश, भूकंप, नैसर्गिक आपत्ती इत्यादी दुष्काळाची कारणं आहेत. त्यापैकी अवर्षण हे दुष्काळाचे सर्वात महत्वाचे व सामान्य कारण आहे. दुष्काळाच्या मानवी कारणांमध्ये युद्ध, अंतर्गत अशांतता, वाहतुकीच्या मार्गांचा अभाव, लोकसंख्येची अतिरिक्त वाढ या बाबींचा समावेश होतो. दुष्काळ पडल्यावर त्या भागातील टंचाईमुळे अन्नधान्याच्या किमती भरमसाठ वाढतात. बाहेरून धान्य आणून ही टंचाई नाहीशी न केल्यास तेथील दारिद्र्य रेषेखालील लोकांना धान्य विकत घेणे शक्य होत नाही. त्यामुळे उपासमार, कुपोषण, रोगराई, मृत्यू, पशुधनाचा नाश, गुन्हेगारी, लूटमार, भिकाऱ्यांची वाढ, बेकारी, सामाजिक अस्थिरता, स्थलांतर, लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे इत्यादी परिणाम दिसून येतात. दुष्काळ ही प्राचीन काळापासून चालत आलेली वस्तुस्थिती आहे. IV च्या 4व्या शतकात प्राचीन इजिप्त व मध्यपूर्वेत पडलेल्या दुष्काळाच्या नोंदी आहेत. जगात विविध देशात व प्रदेशात तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झाल्याच्या नोंदी आहेत. 20व्या शतकात युरोपीय देश, संयुक्त संस्थानं व इतर विकसित देशांमध्ये क्वचितच तीव्र दुष्काळ पडले आहेत. लॅटिन अमेरिका, मध्य आफ्रिका व आग्नेय आशियात मात्र अधूनमधून दुष्काळ पडत असतात. आशिया हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त प्रदेश ठरला आहे. आशियातील बहुतांश दुष्काळ अवर्षणप्रवण व पूरग्रस्त प्रदेशात पडलेले आहेत. अतिरिक्त लोकसंख्येमुळे जगात जी दुष्काळ पडले त्यात भारत व चीनमधील दुष्काळ उल्लेखनीय आहेत. चीनमध्ये 1876 ते 1979 या काळात पडलेल्या दुष्काळात 90 लाख ते 1 कोटी 30 लाख तर 1928-29च्या दुष्काळात 30 लाखाहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. जगात आजही दुष्काळ पडत असले तरी देशांची अन्नधान्याच्या आयात क्षमतेत झालेली वाढ आणि विविध आंतरराष्ट्रीय व इतर सहाय्यकारी संघटनांकडून होणारी मदत यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी झाली आहे. भारतात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार 11व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात अनेकदा दुष्काळ पडले असून त्यात जनावरे, माणसे आणि मालमत्ता यांची अपरिमित हानी झाली आहे. 18व्या, 19व्या आणि 20व्या शतकात पडलेल्या दुष्काळांत मिळून सुमारे 6 कोटी लोक मृत्यूमुखी पडले असा अंदाज आहे. दख्खनच्या पठारावर 1702 ते 1704 या काळात पडलेल्या दुष्काळात सुमारे 20 लाख लोक मृत्यूमुखी पडले होते. 1943 मध्ये पश्चिम बंगालमध्ये पडलेला दुष्काळ अलीकडच्या काळातील सर्वात मोठा दुष्काळ मानला जातो. 1966 ते 1967 साली बिहारमध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. या दुष्काळात भरीव आंतरराष्ट्रीय मदत मिळाल्यामुळे मोठी जीवितहानी टाळता आली. 1970 ते 1973 या काळात महाराष्ट्रात उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष प्रयत्न केल्यामुळे या दुष्काळावर मात करता आली. नोबेल पारितोषिकाने सन्मानित झालेले भारतीय अर्थतज्ञ प्राध्यापक अमर्त्य सेन यांच्या मते भारतात इंग्रजांच्या राजवटीत जे दुष्काळ पडले ते रोखण्यासाठी इंग्रजांनी विशेष प्रयत्न केले नाहीत. इंग्रजांच्या राजवटीत भारतात लोकशाही अस्तित्वात नसल्यामुळे हे दुष्काळ घडले असे त्यांचे मत आहे. सद्यस्थितीत भारतीय शेतीचे मान्सून पावसावरील अवलंबित्व, बेभरवशी हवामान व पाऊस, बेसुमार वृक्ष तोड, अवर्षण व पूर, अतिरिक्त लोकसंख्या वाढ, अकार्यक्षम प्रादेशिक धान्य वितरण व्यवस्था इत्यादी दुष्काळाची कारणे ठरली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबवल्या जातात. धान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणं, सुधारित बी बियाणांचा वापर करणं, शेतकऱ्यांना मालाची वाजवी किंमत देणं, जमीन वाटपातील विषमता कमी करणं, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणं, अन्नधान्याचे साठे करून त्यातून दुष्काळी भागांना योग्य वेळी पुरवठा करणं, सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था सुधारणं, दुष्काळी कामं सुरू करून दुष्काळग्रस्त जनतेला रोजगार पुरवणं, गुरांना पिण्याचे पाणी तसेच चारा पुरवणं, जलसिंचनाखालील क्षेत्र वाढवणं, लोकसंख्या नियंत्रण तसेच गरीब शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारून त्यांना दुष्काळाला तोंड देण्यास समर्थ करणं इत्यादी उपाययोजना राबवल्या जातात. ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1972 पासून रोजगार हमी योजनेचा उपक्रम सुरू केला. त्याच धर्तीवर केंद्र शासनाने 2008 पासून ही योजना संपूर्ण देशभर लागू केली. ग्रामीण कुटुंबातील ज्या प्रौढ व्यक्ती अकुशल काम करण्यास तयार असतील अशा कुटुंबांना वर्षातील 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. दुष्काळ निवारणासाठी अशा योजना उपयुक्त ठरतात. ही नोंद डॉ वसंत चौधरी यांनी लिहिलेली आहे.